भाग 23 देवना पोर योहान यांना 6वा अध्याय 37 ते 40 वचन, 14वा अध्याय 6 ते 7 वचन। प्रभु येशू प्रत्येक जातीनी भाषांना स्वागत कर आणि प्रत्येक जातीना लोकसवर प्रेम कर। जे त्यांवर विश्वास ठेवत त्याला लेकरू होना अधिकार दे, त्याला स्वर्गकडे जाता येईल। देव पोर्यासाला मोठा परमेश्वरना सारखा आहे। ते श्रीमंत किंवा गरीब, काळा किंवा गोरा असत, त्या सर्व परमेश्वरना आहात आणि परमेश्वर त्याच्यावर प्रेम कर।